93.5 रेड एफएम वर 10:57 रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये ऍक्च्युली शिंक येणार आहे मला आता, बापरे, कालच्या पावसात भिजण्याचा सगळा परिणाम. आणि इकडं आता नवीन नवीन गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत रेड एफएम 93.5 वर. जे बदल होत आहेत त्यांबद्दल आपण जरा बोलत होतो. आता थोड्याच वेळात श्रुती येईल 3 तास नो त्रास घेऊन. स्मिता तुम्हाला ऐकू येणार मधली सुट्टीमध्ये 2 ते 5 अँड 5 to 9 अक्षय के साथ. सो रेड एफएम वर प्रत्येक शो एन्जॉय करत राहा. अँड साथ ही साथ जल्द ही कुछ मराठी सॉन्ग्स भी आपको सुनने मिलेंगे. वा 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 वा, इससे बढ़िया क्या बात होगी. चलो आता रजा घेतो. आरजे रुद्रा 93.5@gmail.com. कसा वाटला शो नक्की कळवताय तुम्ही. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहा.